BS6 उत्सर्जनाच्या धोरणांचे पालन करण्यासाठी आम्ही भारत बेंज येथे ACR चलित एक संपूर्ण आफ्टर ट्रीटमेंट सिस्टम सुरू केली आहे. इंजिन बाहेरून कमी अधिक प्रमाणात तसेच राहते. आम्ही फक्त BS4 आफ्टर ट्रीटमेंट सिस्टम काढून टाकली आहे आणि एकदम नवीन BS6 आफ्टर ट्रीटमेंट सिस्टम लावली आहे. BS6 उत्सर्जनाशी संबंधित सर्व कामे या नवीन ATS द्वारे केली जातात. या प्रणालीची सेवा क्षमता आणि देखभाल या संदर्भात याचा अर्थ काय आहे? ही आफ्टर ट्रीटमेंट सिस्टम 5 वेगवेगळ्या मॉड्यूलची बनलेली आहे ज्यांची एकत्र जुळवाजुळव केली जाते, जेणेकरून जर अनपेक्षित घटनांमुळे बदल करण्याची आवश्यकता भासल्यास संपूर्ण सिस्टम बदलण्याची गरज नसते आणि त्याऐवजी तोच भाग बदलायचा असतो जो बदलणे आवश्यक आहे.